chinimandi.com पॉडकास्ट। देशामध्ये कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ। गेल्या 24 तासात 95,735 नवे रुग्ण। देशामध्ये कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात फैलावले आहे। गुरुवारी पुन्हा एका दिवसात कोरोनाच्या नव्या रुग्णांनी सर्व विक्रम तोडले। गुरुवारी 95,735 नवे कोरोना रुग्ण समोर आलेत। या नव्या रुग्णांसह देशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 44,65,000 अधिक झाली आहे। तसेच कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा वाढली आहे। आकड्यांनुसार आतापर्यंत 34,71,000 लोक कोरोना मुक्त झाले आहेत। केंद्रीय आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार गेल्या 24 तासात 1,172 लोकांचा मृत्यू झालाय। त्यामुळे मृतांची संख्या वाढून 75,062 इतकी झाली आहे। देशामध्ये संक्रमणाच्या केसेस वाढून 44,65,864 झालेत। त्यापैकी 9,19,018 इतक्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत आणि 34,71,784 लोक कोरोना मुक्त झाले आहेत। भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद कडून जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार देशामध्ये 9 सप्टेंबर पर्यंत 5,29,34,433 नमुन्यांची चाचणी करण्यात आली, ज्यापैकी बुधवारी एका दिवसात 11,29,756 नमुन्यांची चाचणी करण्यात आली।